नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्त्रीधरा नायक तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नव्यान नियुक्त जाल्ल्या राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांक सरकारी येवजण्यो निमण्या पावण्यावरेन पावोवपा खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता, ई गव्हर्नन्स आनी डिजिटल अभिप्राय यंत्रणेतल्यो नवकल्पना स्विकारपाविशी आव्हान केलें. आसामात काल पांचव्या दिसाय हुंवाराची परिस्थिती आसा. 21 जिल्ह्यातले 5 लाखा परस चड लोक पुराक लागून अडचणीत सापडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक जम्मू आणि काश्मीरातल्या शेनाब पुलाचे उक्तावण करतले असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी कळीत केला. भारत दहशतवाद आणि आण्विक ब्लॅकमेलाच्या सावळीत रावचो ना असे प्रतिपादन संरक्षण दलाचे मुखेली जनरल अनिल चौहान हांणी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती अहमदाबादात झाल्या निमण्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान पंजाब किंग्स पंगडाक 6 धावण्यांनी हरोवन पहिलेच फावट ह्या सर्तीतले वस्तादपण जोडले. आता खबरो विस्तारात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नव्यान नियुक्त जाल्ल्या राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांक सरकारी येवजण्यो निमण्या पावण्यावरेन पावोवपा खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता, ई गव्हर्नन्स आणि डिजिटल अभिप्राय यंत्रणेतल्यो नवकल्पना स्विकारपाविशी आव्हान केले. राष्ट्रपती मुर्मू नवी दिल्लीतल्या LBSNA हांगा 127व्या इंडक्शन प्रशिक्षण कार्यावळीत वांटो घेवपी राज्य नागरी सेवा अधिकाऱ्यांक संबोधित करताल्यो. सेवा वितरणात सुधारणा करपापासून ते डेटा चालीत निर्णय घेवपाक सक्षम करपा मेरेन डिजिटल साधना कार्यक्षम, पारदर्शकताय आणि नागरिक अनुकूल प्रशासन प्रणाली तयार करपाक मदत करपाक शकता असे मुर्मू हांणी म्हळे. तळागाळातल्या लोकांचे कल्याण आणि विकास करपाक ह्या अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असा असे मुर्मू हांणी अधिकाऱ्यांच्या योगदानाची तोखणाय करता असताना सांगले. विकसित राष्ट्रांत रुपांतरीत जावपाच्या देशाच्या प्रवासात उपेक्षित आणि दुर्बल घटक फाटी उरचे ना हाची खात्री करपा खातीर यत्न करपाक जाय हाचेरय तांणी भर दिलो. गरीब आणि वंचित लोक जेव्हा विकास आणि समृद्धीचो अनुभव घेता तेव्हाच देश विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करपाक शकता असे राष्ट्रपतींनी मुखार म्हणले. आसामात काल 5व्या दिसाय हुंवाराची परिस्थिती आसा. 21 जिल्ह्यातले 5 लाखा परस चड लोक पुराक लागून अडचणीत सापडल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज राज्यातल्या पूरस्थितीचो आढावो घेतलो. प्रधानमंत्र्यांनी आसामचे मुखेलमंत्री हिम्मत बिस्वा सर्मा हांकां पिडेस्तांक मदत आणि तांचे पुनर्वसन करपाक केंद्र सरकाराकडल्यान पुराय सहकार्य मेळटले असे आश्वासन दिले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला हांचे सयत उलोवणी करून राज्यातल्या पूर परिस्थितीचो आढावो घेतलो. मणिपुरातल्या पूर परिस्थितीक तोंड दिवपा खातीर केंद्राकडल्यान सगळी मदत मेळटली असे तांणी ह्या वेळार सांगले. मजगती आसामचे मुखेलमंत्री हिम्मत बिस्वा सर्मा हांणी पूर परिस्थितीचो आढावो घेवपा खातीर कछार जिल्ह्यातल्या सिलचराक भेट दिली. तांणी मदत छावण्यांकूय भेट दिली आणि लोकांकडेन संवाद साधलो. मुखेलमंत्र्यांनी जिल्हा आयुक्तांक तांच्या जिल्ह्यातल्या बचाव आणि मदत कार्याचेर लक्ष दवरपाचे आदेश दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक जम्मू आणि काश्मीरातल्या शेनाब पुलाचे उक्तावण करतले असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी कळीत केला. संवसारातलो सगळ्यात उंच जम्मू आणि काश्मीरातलो नवो शेनाब पूल भारताच्या सामर्थ्याचे आणि दृष्टीकोनाचे प्रतीक म्हणून उभो असा असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टात म्हळा. हो पूल उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचो एक वाटो. कठीणातल्या कठीणात काळात सैमीक आव्हानांक तोंड दिवपाक शकचो म्हूण हो पूल डिझायन केल्लो असा असे तांणी मुखार उलयताना सांगले. भारत दहशतवाद आणि आण्विक ब्लॅकमेलाच्या सावळीत रावचो ना असे प्रतिपादन संरक्षण दलाचे मुखेली जनरल अनिल चौहान हांणी केला. पाकिस्तानाक राज्य पुरस्कृत दहशतवाद थांबोवचो पडटलो. इस्लामाबादाचे प्रॉक्सी वॉर आता खपोवन घेवचे ना असे तांणी सांगले. जनरल चौहान हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फुडारातली युद्धा या विषयाचेर व्याख्यान दिताले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याक दिल्लो प्रतिसाद म्हूण सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदुरान सिमेपलतणी आनी पाकव्याप जम्मू आनी काश्मीरातल्या दहशतवादी तळांक लक्ष केला. 2016 केल्लो उरी सर्जिकल स्ट्रायक आनी 2019 बालाकोट हवाई हल्लो भारतान केल्ल्या कारवायची साक्ष दिता अशें तांणी म्हळें. एनसीआरातल्या सॅनिटरी लँडफील आणि डंब जाग्यांचेर बायोमास जळिल्ल्यान उजो पेटपाच्या घटनांक लागून जावपी वायू प्रदूषण नियंत्रित करपा खातीर एअर क्वॉलिटी मॅनेजमेंट कमिशनान निर्देश काढला. CAQMNान एनसीआरातल्या नागरी स्थानिक संस्थांक आणि हेर संबंधित एजन्सींक ह्या प्रदेशातल्या सगळ्या सॅनिटरी लँडफील आणि डंब जाग्यांचेर लागपी उज्याची कारणां जाणून घेवपाक, कोयराचे वर्गीकरण करपाक, सीमांकन आणि मूल्यांकन करपाक सांगला. सॅनिटरी लँडफील आनी डंप जाग्यावेल्या कोयराचे वेवस्थापन आनी उज्याच्यो दुर्घटना थांबोवपा खातीर आयोगान एजन्सीक सीसीटीव्ही कॅमेरे आनी वंय बांदपाचो आदेश दिला. भिरांकूळ उत्सर्जन आनी उजो लावपाच्या घटनांक आळाबंद हाडपा खातीर त्रैमासीक ऑडिट आनी नेमान मॉक ड्रील करपाचेर भर दितले अशें आयोगान सांगलां. कोयर उगड्याचेर जळोवपाचे टळपा खातीर आनी ह्या सारकिल्ल्या दुर्घटनांचेर नियंत्रण हाडपा खातीर महानगरपालिका पथकान गस्त घालची असोय निर्देश आयोगान काडला. महानगरपालिका घनकचऱ्याचेर प्रक्रिया करपी आनी घनकचरो हाताळपी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाडोवपा खातीर आयोगान स्वच्छता कर्मचाऱ्यांखातीर नियमीत पद्दतीन क्षमता निर्मिती कार्यावळ आखपाक लायल्या. हरियाणा आनी पंजाब सरकारांक उघड्यार भाताचे पेणे जळोवपाची पद्दतूय बंद करपाचे निर्देश दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
परतून एक फावट येवकार. 15 जूनाक सावन कोकण रेल्वे मार्गाचेर पावसाळी वेळापत्रक सुरू जातले. ह्या काळात गाडयांची गती सदचे परस उणी दवरतले. हाचे भायर पुराय रेल्वे मार्गाचेर 24 वरां कर्मचाऱ्यांची गस्त आसतली आनी हे खातीर 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात करतले अशें रेल्वे जनसंपर्क अधिकारी बाबन घटगे हांणी सांगला. पावसाच्या दिसांनी कोकण रेल्वे मार्गाचेर चड करून पालसणां कोसळपाच्यो घडणुको घडटात ते खातीर कोकण रेल्वे महामंडळान गरजेचे सुरक्षेचे उपाय केल्यात अशी माहिती तांणी दिल्या. जंय उदक व्हावपाची गटारां आसात थंय ती निवळ करून जंय पालसणां कोसळूंक शकतात थंय गरजेचे उपाय केल्यात. व्हडलो पावस पडलो आनी फुडें कांयच दिसना जाल्यार गाडयेची गती वराक 40 किलोमीटर मेरेन उणी करपाची सुचोवणी चालकांक दिल्या आनी उदकाची पातळी वाडली जाल्यार ती उणी जाय मेरेन गाडयो बंद करतले अशी माहिती तांणी दिली. पालसणां कोसळ्ळी जाल्यार ते काडपा खातीर कणकवले आनी वेण्णा हांगा एस्केलेटर आशिल्ले डबे तयार दवरल्यात आनी रेल्वे दुरुस्ती खातीर रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आनी उडपी हांगा आरएमई डबे दवरल्यात अशें आपत्कालीन मजत करपा खातीर मडगांव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळे आनी कारवार हांगा यंत्रणा सज्ज दवरल्यात. आपत्ती आयल्यार वैजीक मदत मेळची हे खातीर रत्नागिरी आनी वेर्णा हांगा ऑपरेशन थिएटरांनी सज्ज केल्ली व्हॅन आसतली आनी 1 किलोमीटर अंतराचेर संपर्क सुविधा उपलब्ध आसतल्यो अशी माहिती तांणी दिली. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती अहमदाबादात जाल्ल्या निमण्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान पंजाब किंग्स पंगडाक 6 धावड्यांनी हरोवन पयलेच फावट ह्या सर्तीतले वस्तादपण जोडले. पयली फलंदाजी करतना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान निर्धारित 20 षटकांत 9 बाद 190 धावण्यो काढल्यो. विराट कोहलीन सगळ्यांत चड 43 धावण्यो केल्यो तर कर्णधार पटीदारान 26 धावण्याचे योगदान दिले. पंजाब किंग्सच्या अर्षदीप सिंग आनी कायल जेमिसना हांणी 3-3 गडे बाद केले. उपरांत पंजाब किंग्स पंगडान निर्धारित 20 षटकांत फकत 184 धावण्योच करप शक्य जाले. तातूंत शशांक सिंगाचे नाबाद 61 धावण्याचे योगदान आशिल्ले. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनाक सगळ्यांत चड धावण्यो केल्ल्या खातीर ऑरेंज कॅपाचो पुरस्कार मेळ्ळो. मुंबय इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव हांकां उत्कृश्ट फलंदाजी खातीर मोस्ट वॅल्युएबल प्लेयर पुरस्कारान सन्मानीत केले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नव्यान नियुक्त जाल्ल्या राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांक सरकारी येवजण्यो निमण्या पावण्यावरेन पावोवपा खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता, ई गव्हर्नन्स आनी डिजिटल अभिप्राय यंत्रणेतल्यो नवकल्पना स्विकारपाविशी आव्हान केलें. आसामात काल 5व्या दिसा हुंवाराची परिस्थिती आसा. 21 जिल्ह्यांतले 5 लाखापरस चड लोक पुराक लागून अडचणीत सापडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 6 तारखेक जम्मू आनी काश्मीरातल्या शेनाब पुलाचे उक्तावण करतले अशें केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी कळीत केला. भारत दहशतवाद आनी आण्वीक ब्लॅकमेलाच्या सावळेन रावचो ना अशें प्रतिपादन संरक्षण दलाचे मुखेली जनरल अनिल सिंग चौहान हांणी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती अहमदाबादात जाल्ल्या निमण्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरान पंजाब किंग्स पंगडाक 6 धावण्यांनी हरोवन पयलेच फावट ह्या सर्तीतले वस्तादपण जोडले. आनी इतल्यान